नमस्कार, मी आपला जनसेवक आमदार राजेश संभाजी पवार. आपण मला दोनदा आमदार करून आपली सेवा करण्याची संधी दिलात. आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिलेला आहे की उमरी आणि धर्माबाद शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडून देणार नाही, आणि म्हणूनच मी आपल्या शहरांची विकासाची गॅरंटी घेत आहे. आणि धर्माबादचा विकास अत्यंत जलद गतीने चालू आहे. हा विकास यापुढे अशाच पद्धतीने चालू ठेवण्यासाठी 2 डिसेंबरला होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं अमूल्य मतदान भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सौ सुनीता रमेश गौड तसेच सर्वच्या सर्व 22 भाजपा उमेदवारांना आपला आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. नगराध्यक्ष सौ सुनीता गौड व सर्व उमेदवारांना मतदान म्हणजे मला मतदान, भाजपाला मतदान म्हणजे विकासाला मतदान. धन्यवाद.